ते सो पाखंडी जरा न मरना बोले चर्प तो साते सरूपो परम तंत मह रेख न रूपो महला पहला सो बैरागी जे उल्टे ब्रह्मो गगन मंडल मह रूप थामो अहे ने से अंतरे रह ध्याने ते बैरागी सत समाने बोले पारथ रे साते सरूपो परम तंत मह रेख न रूपो महला पहला क्यों मरे मंदा क्यों जीवे जोग ते कान पड़ाए क्या खाजे भोग ते आस ते नास ते एको नाओ कौनु सो अखरो जेतो रह हियाओ तूप शाव जे साम कारे सह ता नाना को आखे गुरु को कह छे वर्तारे वर्त हे पूत ना संसारी ना अदूत निरंकारे जो रह समाए काहे भिख्या मंगाने जाए पौड़ी हारे मंद रो सोई आखिया जिथो हारे जाता मानस देह गौर बचनी पाया साबो आत्म रामो पछाता बाहारे मूल न खोजिए कर माहे विदाता मनमुख हारे मंदर की सार न जाननी तिनी जन मु गवाता सब मह एको वर्तदा गौर शब्दी पाया जाई वाहो वाहो सचे पात साह तू सची नाई सलोक महला तीजा मूर्खो होवे सो सुने मूर्ख का कहना मूर्ख के क्या लखण है क्या मूर्ख का करना मूर्ख ओहो ये मोगो दो है अहंकारे मरना ए तो कमाने सदा दुखो दुख ही मह रहना आते प्यारा पवे खूहे केहो संजम मो करना गुरमुखे होए सो करे विचारो ओ सो अलिपतो रहना हारे नामो जपे आपे उदरे ओ सो पिछे डुबदे पी तरना नानक जो ते सो पावे सो करे ਜੋ ਦੇ ਸੋ ਸਹਣਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਨਾਨਕ ਕੋ ਆਖੈ ਰੇ ਮਨਾ ਸੁਣੀਐ ਸਿੱਖ ਸਹੀ ਲੇਖਾ ਰਾਬੋ ਮੰਗੇਸੀਆ ਬੈਠਾ ਕਾਢੇ ਵਹੀ ਤਲਵਾਂ ਪੌਸਾਂ ਨੇ ਆਕੀਆਂ ਬਾਕੀ ਜਿੰਨਾ ਰਹੀ ਅਜਰਾਈ ਲੋ ਫਰੇਸਤਾ ਹੋਸੀ ਆਏ ਤਈ ਆਵਣੋ ਜਾਣੋ ਨਾ ਸੁਜਈ ਭੀੜੀ ਗਲੀ ਫਹੀ ਕੂੜ ਨਿਖੁਟੇ ਨਾਨਕਾ ਓੜ ਕੇ ਸਾਚੇ ਰਹੀ ਪੌੜੀ ਹਾਰੇ ਕਾ ਸਾਬੋ ਸਰੀਰੋ ਹੈ ਹਾਰੇ ਰਾਵੇ ਰਹਿਆ ਸਾਬੋ ਆਪੈ ਹਾਰੇ ਕੀ ਕੀਮਤ ਤੇ ਨਾ ਪਵੈ ਕੇਛੋ ਕਹਾਣੋ ਨਾ ਜਾਪੈ ਗੌਰ ਪਰਸਾਦੀ ਸਾਲਾਹੀਐ ਹਾਰੇ ਭਗਤੀ ਰਾਪੈ ਸਾਬੋ ਮਾਨੁ ਤਾਨੁ ਹਰਿਆ ਹੋਇਆ ਅਹੰਕਾਰੋ ਗਵਾਪੈ ਸਾਬੋ ਕੇਛੋ ਹਾਰੇ ਕਾ ਖੇਲੋ ਹੈ ਗੁਰਮੁਖੇ ਕਿਸੈ ਬੁਝਾਈ ਵਾਹੋ ਵਾਹੋ ਸਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਤੂੰ ਸਚੀ ਨਾਈ ਸਲੋ ਕੋ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਸਹੰਸਰ ਦਾਨ ਦੇ ਇੰਦਰੋ ਰੋ ਆਇਆ ਪਰਸਰਾਮ ਰੋਵੈ ਘਰੇ ਆਇਆ ਅਜੈ ਸੋ ਰੋਵੈ ਭੀਖਿਆ ਖਾਏ ਐਸੀ ਦਰਗਹ ਮਿਲੈ ਸਜਾਏ ਰੋਵੈ ਰਾਮ ਨਿਕਾਲਾ ਪਿਆ।